So our topic today is something I'm humbled to be able to present here in India.
आजचा विषय असा आहे की भारतामध्ये हा सादर करायला मला कृतज्ञ वाटतं.
As I've read for so many years about people who have died for the faith in your country.
मी इतकी वर्ष ऐकलेली आहे की या देशात किती लोकांनी आपला प्राण दिलेला आहे.
But wherever we're from, I want us to affirm this, that Jesus is worth both living for and dying for.
वृंदावन कोणत्याही देशातून आलो असलो तरी मला हे अगदी मुद्दाम ठसवून सांगावं असं वाटतं की येशू ख्रिस्त आपले असे आहेत की त्यांच्यासाठी जगावं, त्यांच्यासाठी मरावं देखील.
He's glorious.
ते तेजस्वी आहेत.
He's awesome.
ते अतिशय प्रभावशाली आहेत.
We've been learning today, the Lord is true.
आपण आज शिकलेलो आहो की देव हा सत्य आहे.
And truth is always worth standing for.
आणि सत्य असं आहे की त्याच्यासाठी जरूर आपण खमकेपणाने उभं राहू.
Whatever it costs.
त्याची किंमत कितीही मोजावी लागली तरी.
Because we know the God whom we have believed in is true.
कारण आपला आपली खात्रीपूर्वक आपला विश्वास बसलेला आहे की ज्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो देव सत्य आहे.
And through Jesus Christ we have eternal life.
आणि प्रभू येशू ख्रिस्तांतर्फे आपल्याला अनंत काळचं जीवन मिळालेलं आहे.
Let's pray.
आपण प्रार्थना करूया.
Lord, we thank you for being who you are.
देवा तू जो आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
Father, you gave your son for us that he would suffer in our place.
ते पिता तू पुत्र आम्हाला अशासाठी दिलास की तो आमच्या जागी छळ सहन करेल.
And you raised him from the dead.
आणि तू त्याला मृत्यूतून जिवंत केलंस.
That through faith we would have peace with you, God.
ते अशासाठी की विश्वासाच्या द्वारे आम्हाला तुझ्याशी शांती लाभावी.
And I pray, Lord, that we would have the boldness as we ought to.
आणि आम्ही प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे आम्हाला असले पाहिजे त्याप्रमाणे आम्हाला धीर मिळावा.
To walk in a manner worthy of the gospel.
की आम्ही असं चालावं की ज्यामुळे सुवार्तेच्या साठी आम्ही योग्य होऊ.
For the sake of our Lord Jesus Christ.
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या करता मारा.
Amen.
Amen.
We have many people here today. From different backgrounds, different ages.
आपल्यात अनेक अशी लोक आहेत की त्यांच्या पार्श्वभूमी त्यांचा इतिहास वेगवेगळा आहे.
And each one of us faces different trials.
आणि आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.
Some of us may never face the trials that, say, the Apostle Paul faced.
आपल्यापैकी कोणाकोणाला पौलाला ज्या समस्यांना छळाला तोंड द्यावं लागलं त्याला द्यावं लागणार नाही.
But know this, that everyone who wishes to live godly will suffer persecution.
परंतु जो कोणी देवाच्या मार्गाने राहायचा जगायचा प्रयत्न करेल त्याला छळ हा सोसावा लागेलच.
It's true in America, it's true in India.
अमेरिकेत खरं आहे ते भारतातही सत्य आहे.
Let us turn to God's word.
आपण देवाच्या वचनाकडे बोलूया.
2 Timothy chapter 2.
दुसरं तिमधी दुसरा अध्याय
वर्ष
आणि आठवं वचन.
वर्ष रिमेंबर जीसस क्राइस्ट रिजन फ्रॉम द डेड डिसेंडेंट ऑफ डेविड अकॉर्डिंग टू माय गॉस्पल फॉर विच आई सफर हार्डशिप इवन टू इम्प्रिजनमेंट एज ए क्रिमिनल बट द वर्ड ऑफ गॉड इज नॉट बाउंड.
म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदीबान त्या माझी तू लाज धरू नयेस तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे.
Verse 10. For this reason I endure all things for the sake of the elect that they also may obtain the salvation which is in Christ Jesus and with it eternal glory.
ही आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगत होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे
The context of this book is this. Paul is in prison in Rome.
या पुस्तकाची जी पार्श्वभूमी अशी आहे की पौलाला रोमात रोम शहरात तुरुंगात ठेवलेलं आहे.
And he's facing his execution.
आणि तो आता नुकतीच त्याची देहांताच्या शिक्षेला तो सामोरा जाणार आहे.
He knows that his time is short.
त्याला ठाऊक आहे की आता आपलं उर्वरित आयुष्य फार थोडं आहे.
So he writes instructions to his fellow laborer in the gospel, to Timothy.
म्हणून तो तिमथी जो त्याच्याबरोबर सुवार्तेसाठी धडपडत होता काम करत होता त्याला आता तो काही सूचना देत आहे.
To instruct him in two things.
त्याला तो दोन विषयात शिकवत आहे.
To keep persevering in the gospel.
की सुवार्तेमध्ये तू कार्यरत राहा.
And also to fight against the false teaching that has come into the church.
आणि चर्च मध्ये येत आहे आणि येणार आहे त्या खोट्या शिक्षणाच्या विरुद्ध लढ.
Knowing that the gospel that had been preached to him is true and God is worthy to be served.
हे लक्षात ठेवून की त्याला जे शिकवलं गेलेले आहे ती सुवार्ता सत्य आहे आणि देव देखील सत्य आहे.
Paul had been in prison in Rome before.
पौलाला रोमामध्ये आधी तुरुंगवास भोगावा लागला होता.
And that's where he wrote four of his epistles in his first Roman imprisonment.
त्याच्या पहिल्या तुरुंगवासात त्यांनी चार पत्र लिहिली.
Philippians.
फिलिपिकायांना.
Ephesians.
इफिसकरांस.
Colossians.
कोलोसीकरांस.
And Philemon.
आणि फायलीमन. फिलमोनाला.
When he wrote those epistles, he was confident that he would be released.
ती पत्र लिहिताना त्याला आत्मविश्वास होता की आपण या तुरुंगातून सुटू.
So let us turn. I want to take you to Philippians 2. Philippians 2:24.
आपण फिलिपीकरांचं दुसऱ्या अध्यायातलं 24वं वचन पाहू.
So Philippians 2:24 tells us this. And I trust he's writing to the Philippian church. He's in prison, right? And he says this, I trust in the Lord that I myself also shall be coming shortly. He has confidence that he's going to be released and see these Philippians once more.
तो म्हणतो तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे की मी ही स्वतः लवकर येईन. त्याला खात्री आहे की आपण फिलिपी कायराना परत भेटू.
And then if we turn to the small book of Philemon,
आपण फायलीमनला लिहिलेल्या छोट्या पत्राकडे जर वळलो.
In the first verse, Philemon 1, Paul reminds us here that he is a prisoner of whom? A prisoner of Christ Jesus.
पहिल्या वचनात आपण वाचतो की तो कोणासाठी कैदी आहे बंदीवान आहे तर ख्रिस्त येशूचा तो बंदीवान आहे.
Notice he doesn't say he's a prisoner of Rome.
तो असं म्हणत नाही की आपण रोमचे बंदीवान आहोत.
He's a prisoner of Christ Jesus.
तो ख्रिस्तासाठी बंदीवान आहे.
He knows that his Lord can free him from prison.
त्याला ठाऊक आहे की त्याचा प्रभू त्याला बंदिवासातून सोडवू शकतो.
And he also knows that his Lord has the sovereignty to keep him in prison.
आणि देवाकडे सार्वभौमत्व आहे की तो त्याला तुरुंगातही ठेवू शकतो.
But he also knows the reason why he's in prison.
पण आपण तुरुंगात का आहोत हे त्याला ठाऊक आहे.
It's because of the gospel of Jesus Christ.
येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आपण तुरुंगात आहोत.
So look at verse
22.
Philemon verse
22.
He says this, and at the same time also prepare me a lodging, for I hope that through your prayers I shall be given to you.
त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनाच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी मला आशा आहे.
These are the words of a man who is confident that he'll be released and return to be able to fellowship with the saints he's writing to.
हे शब्द अशा व्यक्तीने लिहिलेले आहेत की त्याची खात्री आहे की आपण ज्यांना पत्र लिहित आहोत त्यांना आपण भेटणार आहोत.
But when he writes 2 Timothy, he doesn't have the same things to say.
पण दुसऱ्यांना तिमथ्याला पत्र लिहिताना त्याला त्याची खात्री नाही आहे.
2 Timothy chapter 4.
दोन तिमथी चौथा अध्याय
आणि
सहावं वचन.
Paul says this, for I am already being poured out as a drink offering, and the time of my departure has come.
तो कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे.
He knows that the end has come. The Lord has made it clear to him. His physical death is here.
त्याला देवाने स्पष्ट करून सांगितलेलं आहे की त्याचा शारीरिक मृत्यू आता नजीक आलेला आहे.
But what is first and foremost on Paul's mind?
पण त्याच्या मनात प्रथम काय गोष्ट येत आहे?
That the gospel goes forward.
की सुवार्ता ही पुढे जात राहील.
He knows this, going back to our text in chapter 2.
आपण आपल्या या पत्रात दुसऱ्या अध्यायात जाऊया.
Chapter 2, verse 9. Paul is in prison. But the word of God is not bound.
Paul हा तुरुंगात आहे परंतु देवाचं वचन आणि सुवार्ता ही तुरुंगात नाही आहे.
God can use trials even for the furtherance of the gospel.
छळ आणि दुःख ही देखील देव सुवार्तेच्या प्रसारासाठी वापरू शकतो.
Let me say it a different way. God uses trials to further the gospel.
मला दुसऱ्या प्रकारे असं म्हणू दे की देव दुःख आणि छळाचा उपयोग करून घेतो सुवार्ता प्रसारासाठी.
Do you believe that God is able to preserve you from trial, to keep you from it?
आपण विश्वास करता का की देव तुम्हाला छळापासून दुःखापासून वाचवू शकतो?
But you also trust God even if he brings trial into your life.
परंतु असाही तुम्ही विश्वास धरता का की देव तुमच्या आयुष्यात छळ आणून सुद्धा तुम्हाला तो तुमचं तो रक्षण करेल?
Where is our confidence? It must be in God who's sovereign.
आपला आत्मविश्वास कशात असला पाहिजे? देव जो सार्वभौम आहे.
God who is all wise.
God who
is all wise. He's wise.
देव जो संपूर्णपणे शहाणा आहे.
And he has his purposes.
आणि त्याच्या योजना आहे.
Let's return to verse 8, chapter 2, verse 8.
दुसरा अध्याय आठवं वचन.
Paul's admonition to Timothy is this: remember Jesus Christ.
पौलाची सूचना एकच आहे की येशू ख्रिस्त याची आठवण ठेव.
Soon I will be gone, my departure is coming, but this, you must remember Jesus Christ.
मी लवकरच जाणार आहे परंतु तू येशू ख्रिस्ताला स्मरण कर.
Who was risen from the dead.
जो मृत्यूतून उठलेला आहे.
This is to show that Jesus is divine. He's God.
हे असं दाखवण्यासाठी की येशू ख्रिस्त हा देव आहे, तो पूर्णपणे देवी आहे.
And also a descendant of David.
आणि तसाच तो दाविदाचाही वंशज आहे.
This is to show that he is human.
हे अशासाठी की तो माणूस आहे.
Remember how Brother Mike has been telling us of Jesus being fully God and fully man.
आपले बंधू माईकनी काय सांगितले ते आपण लक्षात ठेवूया की येशू ख्रिस्त हा पूर्णपणे देव होता तसाच पूर्णपणे मानव होता.
And this is integral to the gospel.
आणि हे सुवार्तेचा एक मूलभूत भाग आहे.
That God became man.
की देव मानव झाला.
And died for us.
आणि आपल्यासाठी मरण पावला.
And raised again.
आणि तो पुनरुत्थित झाला.
Keep in your mind in my absence the gospel.
आणि माझ्या अनुपस्थितीत ह्या सुवार्तेला लक्षात ठेव.
Even in the midst of false teaching.
भोवताली जरी खोट्या शिक्षणाचा प्रादुर्भाव झाला तरी.
And even in the midst of suffering.
आणि छळ आणि दुःखामध्ये देखील.
Paul was suffering hardship, verse 9.
नववं वचन. पौल हा स्वतः छळ आणि दुःख सहन करत आहे.
Even to the point of being in prison.
अगदी तुरुंगवासात सहन करून देखील.
In the view of society, a criminal.
समाजाच्या दृष्टीने एक गुन्हेगार.
But he was confident of this. God's word was not bound.
त्याला हाक त्याची ही खात्री होती की देवाचं वचन बांधून पडलेलं नाहीये.
It continues to go forward and do the work that it is to do.
ते पुढे जात राहतं अशासाठी की त्याला जे सुवार्तेला जे कार्य करायचं आहे ते होत राहतं.
As Brother Mike has been telling us, the Word of God does what it does because it is what it is.
आपल्याला आपले बंधू माईक यांनी सांगितलं ते असं की देवाचा शब्द ते त्याचं कार्य करू शकतो अशासाठी अशामुळे की तो देवाचा शब्द आहे.
Paul had been in prison even before his first imprisonment in Rome.
रोम मध्ये झालेल्या पहिल्या तुरुंगवासाच्या आधीही पौलाला तुरुंगवास घडला होता.
You remember in Acts 16, Paul and Silas were imprisoned in Philippi.
आपण आठवूया की 16 अध्यायात प्रेसिडेंटच्या कृत्याच्या फिलिपी शहरामध्ये पॉल आणि सायलस दोघेही तुरुंगात पडले होते.
The Lord caused the gates of the prison to be opened up.
आणि देवाने असं घडवून आणलं की तुरुंगाची दारं उघडी झाली.
But they didn't flee the prison.
पण ते तुरुंगातून बाहेर गेले नाही.
Do you remember the Philippian jailer who was going to kill himself because his prisons he thought his prisoners had left?
आपल्याला आठवतं का की तो जो तुरुंगाधिकारी होता तो स्वतःची आत्महत्या करणार होता की त्याला वाटलं की कैदी पळून गेले.
But his prisoners were still there, and the man said, he was broken and said, "What must I do to be saved?"
पण त्याच्या लक्षात आलं की कैदी तिथेच आहेत आणि तो अक्षरशः आतमध्ये डगमगून गेला आणि त्याने विचारलं की तारणासाठी मी काय करू.
The gospel was shared with him and his household and they believed.
आणि सुवार्ता त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सांगितली गेली आणि त्यांनी विश्वास ठेवला.
That trial God purposed for their lives and for the Philippian jailer and his family.
त्या तुरुंगवासाचा देवाने असा उपयोग करून घेतला की तो फिलिपियन तुरुंगाधिकारी आणि त्याचा संबंध कुटुंबाचं तारण झालं.
But earlier in chapter 16,
परंतु 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला,
before the imprisonment there was a young woman,
तुरुंगवासाच्या आधी एक तरुण मुलगी होती,
named Lydia, who the Lord had prepared her heart to receive the gospel.
लिडिया हे त्या स्त्रीचं नाव होतं आणि तिचं हृदय देवानी सुवार्ता स्वीकार करण्यासाठी तयार केलं होतं.
Now my point in bringing this up is to show two very similar and yet distinct encounters.
हे आठवण करून देण्याचं कारण असं प्रयोजन असं की मला दोन परस्पर विरोधी असे प्रसंग दाखवायचे आहेत.
Paul and Silas preached the gospel to Lydia, preached the gospel to the Philippian jailer and his household.
Paul आणि सायलसानी लिडियाला देखील सादर केली सुवार्ता आणि तुरुंगाधिकारी आणि त्याच्या कुटुंबालाही सादर केली.
One is free men, the other bound as criminals.
एक मुक्त स्त्री होती आणि तो स्वतः मुक्त होता आणि दुसऱ्या वेळेस तो कैदी म्हणून होता.
God could have brought the Philippian jailer and his family just like he had brought Lydia to Paul and Silas outside of the prison.
देवानी ज्याप्रमाणे लिडियाला केलं त्याप्रमाणे फिलिपियन तुरुंगाधिकारी आणि त्याचं कुटुंब याला देखील तुरुंगाच्या बाहेर सुद्धा तो ख्रिस्ताकडे आणू शकला असता.
We as the soldiers of Jesus Christ have to trust in God who is sovereign.
पण आपण ख्रिस्ताचे सैनिक म्हणून आपण देवाच्या सार्वभौमत्वाचा स्वीकार केला पाहिजे.
And know that everything he does is good and right and just.
की जो ते सर्व काही करतो ते सर्व काही चांगलं आणि न्यायी असतं.
And at the end of chapter 16, Paul and Silas didn't get out unscathed. They were beaten with rods.
आणि 16व्या अध्यायाच्या शेवटी पॉल आणि सायलसना बदडण्यात आलं मारण्यात आलं.
We must trust God even when trials come into our lives.
आपण देवावर विश्वास जेव्हा आपल्यावर छळ आणि दुःख येतं तेव्हाही विश्वास ठेवला पाहिजे.
Knowing this, that often God uses suffering for our good.
हे लक्षात ठेवून की बऱ्याच वेळा आपला छळ आणि दुःख याचा उपयोग देव करून घेत असतो आपल्या चांगल्या करता.
Let's look at a few passages together from Paul's first imprisonment.
आपण काही प्रसंग पाहणार आहोत ख्रिस्ता पौलाच्या पहिल्या तुरुंगवासातून.
Ephesians 3.
इफिसकरांस पत्र तिसरा अध्याय.
Ephesians 3:1.
तिसरा अध्याय पहिलं वचन.
So here in Ephesians 3:1, Paul says this: For this reason I, Paul, the prisoner of Christ Jesus, for the sake of you Gentiles, and he goes on. But he realizes that he is a prisoner for the sake of the Gentiles.
या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे. पौल लक्षात ठेवतो की तो परराष्ट्रीयांकरता बंदीवान आहे.
His purpose in his trial.
त्याच्या दुःखासाठी दुःखाच्या पाठीमागे काही कारण आहे.
And then chapter 4 verse 1.
आणि चौथा अध्याय पहिले वचन.
He says this: I therefore, the prisoner of the Lord, entreat you to walk in a manner worthy of the calling with which you have been called.
म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असं चाला.
Then let's turn to chapter 6.
सहाव्या अध्यायाकडे वळूया.
Starting in verse 18.
अठराव्या वचनापासून पुढे.
You'll remember in chapter 6 it is the chapter about the Christian clothed in the armor of God.
सहाव्या अध्यायामध्ये ख्रिस्ती व्यक्तींनी स्वतःला कशा प्रकारे संबंध शस्त्र सामग्री देवाची घ्यावी याबद्दल लिहिलेलं आहे.
And can you read verses 18 through 20?
18 ते 21 वचन वाचूया. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. माझ्यासाठीही विनवणी करा की ज्या सुवार्थीपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे. यासाठी की जसे बोलावयास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे.
Okay, and I will read verse 18 through 20. With all prayer and petition, pray at all times in the Spirit, and with this in view, be on the alert with all perseverance and petition for all the saints. And pray on my behalf, what? That utterance may be given to me in the opening of my mouth, to make known with boldness the mystery of the gospel, for which I am an ambassador in chains, that in proclaiming it I may speak boldly as I ought to speak. Paul urges prayer to be made on his behalf that he would have boldness. He's been beaten and whipped and imprisoned. And then he's praying for boldness that he would continue to speak the gospel.
Paul विनवणी करत आहे की आपल्याला बदडल्या म्हणजे आपल्याला चापकानी झोडल्यानंतर आणि बेड्या पडलेल्या असताना सुद्धा सुवार्ता सांगण्यासाठी आपल्याला जसे बोलावयास हवे तसं उघडपणे बोलता यावं यासाठी धैर्य द्यावं.
Notice the irony of verse 20. He's an ambassador in chains.
हे जे शब्द आहेत की सुवार्ते पायी बेड्या पडलेला मी वकील आहे यात एक विरोधाभास आहे.
Ambassadors are those who are sent out with a purpose, with a message, representing one with authority.
वकील किंवा परराष्ट्रीय वकील जे असतात ते बाहेर पाठवलेले असतात.
Paul was sent by God to prison.
बाहेरच्या देशात पाठवले जाण्याच्या ऐवजी पौलाला तुरुंगात पाठवलं गेलं.
That the gospel would be furthered.
ज्यामुळे सुवार्थेचा पुढे प्रसार व्हावा.
So let's turn to Philippians, another one of Paul's epistles from prison.
परत आपण फिलिपीकरणकडे वळू.
Chapter 1.
पहिला अध्याय.
Verse 12.
बारावं वचन.
I'll I want you to imagine a man chained with a pen in his hand as he writes.
आपण लक्षात घ्या की हा ही जी व्यक्ती आहे तिच्या पायात बेड्या पडलेल्या आहेत हातात बेड्या आहेत आणि हातात एक लेखणी देखील आहे.
What's going through his mind?
त्याच्या मनात काय विचार चालले असतील?
That I be freed from prison?
की मी तुरुंगातून मुक्त होईल?
Let's see.
पा काय लिहितो.
Now I want you to know, brethren, that my circumstances have turned out for the furtherance or the greater progress of the gospel.
बंधूनो मला ज्या गोष्टी घडल्या ते त्यातून तुम्ही हे समजावं की त्या गोष्टींपासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झालंय.
And then verse 13. So that my imprisonment in the cause of Christ has become well known throughout the whole Praetorian Guard and to everyone else.
म्हणजे कैसराच्या गुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्वजणात माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत अशी त्याची प्रसिद्धी झाली आहे.
And that most of the brethren trusting in the Lord because of my imprisonment have far more courage to speak the word of God without fear.
आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचं वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केलं.
I get much courage even today from people who have been imprisoned for the faith.
मला आजही प्रभूसाठी जे कैदेत जातात बेड्या पडतात त्यांच्यापासून मला सुद्धा धैर्य मिळतं.
And continue to stand boldly for Christ.
आणि अशासाठी की मी धाडस करून प्रभूच्या साठी उभं राहावं.
Our trial might not be prison.
आपलं दुःख तुरुंगवास नसेल.
But we will face persecution.
परंतु आपल्याला छळ सहन करावा लागेलच.
But let this mind be in us as it was in Paul.
पण आपल्यामध्येही वृत्ती असू दे की जी पौलात होती.
That whatever our circumstance, let it be for the furtherance of the gospel.
की काही आपली परिस्थिती असली तरी ती सुवार्तेच्या प्रसारासाठी वापरली जावी.
Now in verse 12 you have, or 13, you have the Praetorian Guard. These are the guard that surrounds Caesar and Caesar's courtroom.
गुजरातीचे जे सैनिक आहेत हे स्वतः कैसराच्या भोवती त्याच्या रक्षणासाठी उभे असतात.
God sent his ambassador there so that the gospel would even reach out to these men.
आणि देवाने त्याचा वकील अशासाठी पाठवला की या गुजरातीच्या सैनिकात देखील त्यांना त्याच्या सुवार्तेचा प्रसार व्हावा.
Notice verse 14, he says, trusting, the brethren are trusting in the Lord because of his imprisonment.
हा 14 वचनात तो काय म्हणतो की त्याची खात्री पटवून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनाचा बंधनानी प्रभूच्या ठाई देवाचे विचार निर्भयपणे सांगाव्यास अधिक धाडस केले.
Let us turn to Colossians 4.
आता आपण कलसईकरांच्या पत्रात पाहूया 14 अध्याय.
Verses 2 through 4.
आणि दुसरे ते चौथं वचन.
Paul admonishes this church in Colossae, chapter 4, verse 2. Devote yourselves to prayer, keeping alert in it with an attitude of thanksgiving, praying at the same time for us as well, that God may open up to us a door for the word, so that we may speak forth the mystery of Christ, for which I have also been imprisoned, in order that I may make it clear in the way I ought to speak.
Paul kalasaikaranna asa shikavto kiva tana suchana deto prarthane tatpar asa va tichat upkar stuti karit jagrut raha anki amma sathi prarthana kara ashi ki ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनात ही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाकरता दार उघडावे यासाठी की जसे मी बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे.
I ask even in our freedom, do we have the same mindset? A mindset of prayer and thanksgiving and petition that the gospel go forward.
मी आपल्याला असं विचारतो की जेव्हा आपण मुक्त असतो त्यावेळेस आपल्यामध्ये ही प्रवृत्ती असते का की आपल्यातर्फे सुवार्ता ही पुढे जावी.
And also this, that we would grow in our knowledge of the gospel so that we may make it clear.
आणि ते सुद्धा अशासाठी की आपल्यामध्ये सुवार्तेचं ज्ञान वाढावं आणि ते आपण व्यवस्थितपणे विशद करून सर्वांना सांगावं.
We want to clearly speak forth the truth of Christ. We want to speak forth the truth of Christ clearly.
आपण ख्रिस्ताविषयीचे जे सत्य आहे ते सुस्पष्ट करून सांगावं.
Thankfully the Spirit leads us into what is true, right?
देवाचे आपण आभार मानले पाहिजे की त्याचा पवित्र आत्मा आपल्याला सत्यामध्ये पुढे नेतो.
All this is to say, these words are coming from Paul's first imprisonment in Rome. He had been imprisoned before.
हे अशासाठी की जरी त्याला आधी झालेला होता तुरुंगवास, तरी हा तुरुंगवास रोम मधला पहिला आहे.
He was confident that he would be released.
त्याला खात्री होती की आपण यातन बाहेर पडू.
But this was the character of the man.
पण ही पौलाची प्रवृत्ती होती किंवा त्याचे चरित्र त्याचा स्वभाव होता.
When he finally got to the point in his second imprisonment, he knew that there would be no release.
दुसऱ्या तुरुंगवासात रोम मधल्या जेव्हा गेला तेव्हा मात्र त्याला माहिती होतं की इथून मुक्ती नाहीये.
Let's turn back to 2 Timothy.
परत आपण दुसऱ्या तिमतीच्या दुसऱ्या पत्राकडे बोलूया.
Paul recounts to Timothy in verse 11.
Akravya vachnat to Timothyla sangto.
Persecutions and sufferings such as happened to me at Antioch and Iconium and at Lystra, what persecutions I endured, and out of them all the Lord delivered me. Verse
11, 3:11. 3:11. Tin akrav madhe to lihto ki mala Antiochia Iconia व लुस्त्रा जे काही झाले ते मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस, त्या सर्वातून प्रभूने मला सोडवलं.
And in verse 12 he reminds all of us of this. And indeed all who desire to live godly in Christ Jesus will be persecuted.
आणि आपल्याला 12 वचनात तू आठवण करून देतो, ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण कराव्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.
This is true for me and it's true for you.
हे तुमच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत सत्य आहे.
The question is, are we confident of him in whom we have believed?
प्रश्न एवढाच आहे की ज्यावर विश्वास ठेवलाय त्याच्या बाबतीत आपला आत्मविश्वास आहे का?
The Lord had delivered Paul from all of his persecutions that had come before.
प्रभूने आधी आलेल्या सर्व काही छळापासून पौलाला सोडवलं.
But he knew that physically speaking, the Lord would not deliver him this time.
परंतु शारीरिक दृष्ट्या त्याची खात्री होती की या वेळेस मात्र तो त्याला या छळातून सोडवणार नाही.
Look at chapter 4 verse 6.
सहावं वचन पहा चौथ्या अध्यायात.
For I am already being poured out as a drink offering, and the time of my departure has come. Verse 7. I have fought the good fight. I have finished the course. I have kept the faith.
कारण आता माझे अर्पण होत आहे, माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.
This is Paul's hope, verse 8.
आता ही हाच हीच पौलाची आशा आहे.
In the future there is laid up for me the crown of righteousness.
की आता जे राहिले ते एवढेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचं मुकुट ठेवलं आहे.
Which the Lord will, the righteous judge will award to me on that day.
की जो प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल.
not only to me, but to all who have loved his appearing.
आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल.
Now look at verse 16.
आणि आता 16वं वचन पहा.
We get to in 1 hour try and cover a survey of 2 Timothy.
आपण या छोट्या तासामध्ये संबंध दुसऱ्या तिमोथ्याचा आपण एक सारांश पाहत आहोत.
Focus on one of the two themes, right? The gospel going forward and being preeminent.
आपण एकाच गोष्टीवर केंद्रित करूया आणि ते म्हणजे सुवार्ता ही पुढे जात राहावी, त्याची प्रगती होत राहावी.
At my first defense, no one supported me, but all deserted me. May it not be counted against them.
माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणीही नव्हता, सर्वांनी मला सोडले होते.
Even when those friends of Paul's deserted him in his first trial.
त्याचा जेव्हा पहिल्यांदा जबाब घेतला गेला त्यावेळेस त्याच्या सर्व मित्रांनी त्याला सोडून दिलं.
The Lord did not desert him.
परंतु देवाने मात्र त्याला सोडलं नाही.
Verse 17.
17वं वचन.
But the Lord stood with me and strengthened me.
तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला आणि त्यानं मला शक्ती दिली.
In order that the proclamation might be fully accomplished.
अशासाठी की माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी.
And that all the Gentiles might hear.
आणि सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी.
And I was delivered out of the lion's mouth.
आणि मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केलं.
Now remember, he's talking about his previous trial.
लक्षात ठेवा की तो त्याच्या आधीच्या खटल्याविषयी बोलत आहे.
Then Paul in verse 18 switches to the future.
नंतर 18व्या वचनात तो भविष्याकडे वळतो.
The Lord will deliver me from every evil deed.
प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करेल.
And bring me safely to his heavenly kingdom.
व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल.
To him be the glory forever and ever. Amen.
Dala yuganuyug gaurav aso. Amen.
Didn't matter if his life would be taken.
Kai harkat nahi jari tyacha jeev ghetla gela tari.
He knew the Lord would deliver him.
Dala maiti hota ki prabhu tyala mukta kare.
Bring him safely to heaven.
Ani swargiya rajyat tyala anel.
We have to be confident of this, beloved.
प्रियांनो आपण ह्याचा आत्मविश्वास राखला पाहिजे.
That the Lord will deliver us.
की देव आपली मुक्ती करेल.
But it might not be in a way that we expect.
पण आपल्याला जशी हवी असेल तशीच ती असेल असं नव्हे.
Because sometimes trial and even death is used by the Lord for good.
कारण बऱ्याच वेळा देव तुरुंगवास आणि मृत्यू देखील चांगल्या गोष्टीसाठी वापरतो.
But we know this for sure that he will deliver us in glorification.
पण आपल्याला एक मात्र नक्की माहिती आहे की तो आपली मुक्ती जेव्हा तो आपला गौरव करेल तेव्हा तो आपली मुक्ती करेलच करेल.
Remember, everyone who believes already has eternal life.
आपण लक्षात ठेवूया की ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्याला अनंत काळचं जीवन प्राप्त झालेलं आहे.
To the point where Jesus said that not even a hair on your head would perish.
Christ prabhu mhanale ki tumcha dokyavarcha ek kes dekhil jaanar nahi.
Who can stand against us?
Koni yala virodh karu shakto?
To live is Christ, to die is gain.
Jagna mhanje Christ ani mrutyu mhanje mothi prapti hona.
We gather here and we praise the Lord, which is good.
आपण इथे जमतो आणि देवाची स्तुती करतो आणि ते चांगलं आहे.
And we want to learn more about him, and that is also good.
आपल्याला त्याच्याविषयी जास्त शिकायचं आहे आणि तेही चांगलं आहे.
And I trust you want to live for him and serve him, and that is good.
आणि माझी खात्री आहे की तुम्हाला जगायचं आहे आणि त्याची सेवा करायची आहे आणि तेही चांगलं आहे.
And if the Lord is worth believing in and worth serving and worth living for.
जर देव विश्वास ठेवायला योग्य आहे, जर त्याची सेवा करायला योग्य आहे,
इज ऑल्सो वर्थ सफरिंग फॉर,
तर तो त्याच्यासाठी छळ सहन करायला देखील योग्य आहे.
गॉड इज सॉवरेन.
तो सार्वभौम आहे.
He delivers people out of physical trial.
तो शारीरिक दुःखातून लोकांना मुक्त करतो.
And he places them in the middle of physical trial.
आणि तो कित्येक वेळा शारीरिक छळामध्ये ठेवतो बुद्धा.
To accomplish his good purposes.
त्याचे स्वतःचे चांगल्या हेतू सिद्धीने करण्यासाठी.
To further the gospel.
पुढे नेण्यासाठी.
That the elect would be saved.
की जे निवडलेले आहेत त्यांचं कारण व्हावं.
And Christ would be glorified.
आणि ख्रिस्ताचा गौरव व्हावा.
Let's go back to chapter 2.
परत दुसऱ्या अध्यायाकडे आपण जाऊया.
Paul said in verse 10.
दहाव्या वचनात तो म्हणतो.
The reason that he endures all things.
अशासाठी सर्व गोष्टी सहन करतो.
Going back to the previous verse, that the word of God is not bound.
की देवाच्या वचनाला आधीच्या वचनात नव्या तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही.
He endures all things for the sake.
तो सर्व धीरानी जे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी सहन करतो.
Of those who are chosen.
जे निवडलेले आहेत.
That they also may obtain salvation.
की त्यांना देखील तारण प्राप्त व्हावं.
Which is in Christ Jesus.
जे येशू ख्रिस्तामध्ये आहे.
And with that comes eternal glory.
आणि त्याच्याबरोबरच युगानुयुगाचा गौरव प्राप्त होतो.
Remember in Romans 8 when Paul said, I do not consider the present sufferings to be worth compared to the glory that will be revealed in us.
रोमीकरांच्या आठव्या अध्यायात पत्रातल्या आठव्या अध्यायात तो म्हणतो की सध्याचा जो छळ आहे तो येणाऱ्या गौरवाशी तुलना करण्याची त्याची योग्यताच नाहीये.
That is a man that had many earthly sufferings.
आणि ही जी व्यक्ती आहे ती अशी आहे की अनेक पृथ्वीवरचे त्यांनी छळ सोसलेले आहे.
It's not worth comparing to glory.
आणि या सगळा छळ त्या गौरवाशी तुलना करण्यायोग्य नाहीये.
So I urge us that we would pray to God for boldness.
तेव्हा मी असं आग्रहाने म्हणेन की आपण देवाला देवाची प्रार्थना अशासाठी करावी की आपल्याला धैर्य धीर यावा.
And as Paul urged Timothy, remember Jesus Christ.
जसं पौलाने तिमोथ्याला म्हटलं की येशू ख्रिस्तालाच स्मरण कर.
So we must encourage one another, remember Jesus Christ.
आणि आपण एकमेकांना धीर असा दिला पाहिजे की ख्रिस्ताचं स्मरण करा.
Risen from the dead.
जो मरणातून उठलेला आहे.
The descendant of David.
जो दाविदाचा वंशज आहे.
And what was the promise to David? The covenant that God made with David.
आणि देवाला काय दाविदाला देवाने काय वचन दिलं होतं?
A king would come from David. A king.
की देवा दाविदाच्या वंशातून एक राजा येईल.
King is the Lord Jesus Christ.
आणि तो राजा म्हणजे येशू ख्रिस्त.
Who rules with all authority.
जो मृत्यूतून सर्व अधिकार प्राप्त करून उठला.
Who is worthy to be served.
आणि तो सेवेसाठी योग्य आहे.
Worthy to be worshipped.
जो उपासनेला योग्य आहे.
Worthy to be proclaimed.
आणि त्याची घोषणा करायला तो पात्र आहे.
One thing I know about Pune, India is it's the same as where I live in California.
मला भारतातल्या पुण्याविषयी जे आहे ठाऊक ते मला माझी मी जिथे राहतो त्या कॅलिफोर्नियाच्या बाबतीत खरं आहे.
There's many sinners here.
इथे अनेक पापी लोक आहेत.
And much darkness.
आणि खूप अंधकार आहे.
Many idols.
अनेक मूर्ती आहेत.
Many false ways.
आणि अनेक खोटे मार्ग आहेत.
And depraved thinking.
आणि विकृत शिक्षण आहे.
Futile ways. Futile ways.
अव्यर्थ असे मार्ग आहेत.
But all of them will be crushed.
आणि त्या सर्वांचा चुराडा होईल.
By the glorious truth of Christ.
कशाने? तर येशू ख्रिस्ताच्या दिव्य सत्याने.
Through the power of the word and the power of the spirit.
देवाच्या वचनाच्या आणि देवाच्या आत्म्याच्या शक्तीने ते त्याचा चुराडा होईल.
We must continue to preach the word.
आपण देवाचं वचन शिकवत राहिलं पाहिजे.
To share the gospel with those we know.
आणि जे आपल्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी सुवार्थ आपण त्यांना सांगत राहिलं पाहिजे.
We don't know who's a Lydia or someone in the Praetorian Guard, so to speak, that is around us.
बोलायचं झालं तर आपल्या मते आपण ज्यांच्याशी करतो त्यातला लिडिया कोण असेल, किंवा हुजरातीतला एखादा सैनिक कोण असेल,
or a Philippian jailer.
किंवा एखादा फिलिपीतल्या तुरुंगाधिकाऱ्यासारखा कोण असेल हे आपल्याला ठाऊक नसतं.
Well, we open our mouths.
जेव्हा आपण आपलं तोंड उघडतो,
speak forth the gospel.
आणि देवाची सुवार्ता सांगतो.
Remember, God could cause the stones to speak.
आपण लक्षात ठेवूया की देव दगडांना सुद्धा बोलायला लावू शकेल.
And he spoke through a donkey.
आणि तो एका गाढवातर्फेही बोलला होता.
But he has given us the task of preaching the gospel.
पण सुवार्ता सांगण्याचं काम त्याने आपल्याला दिलेलं आहे.
Remember Jesus Christ.
येशू ख्रिस्ताला चर्चा.
Are you confident of him in whom you have believed?
ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे त्याच्याबाबत आपल्याला खात्री आहे का?
And only the Lord knows each and every one's hearts here.
आणि फक्त देवाला ठाऊक आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाचं हृदय.
But I pray if you're not saved,
प्रार्थना करतो जर आपलं तारण झालेलं नसेल,
that you'd have the response of the Philippian jailer, what must I do to be saved?
तर आपण त्या फिलिपियन तुरुंगाधिकाऱ्यासारखा प्रतिसाद द्याल की मी तारणासाठी काय करावं.
Put your faith in Jesus Christ.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा.
I want to say this, that it is a rich privilege that we have. I'll end with this.
आपल्याला एक फार मोठा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून त्याच्याबरोबरच मी माझं प्रवचन संपवतो.
We go out as ambassadors.
आपण देवाचे वकील म्हणून आपण जात असतो.
Ambassadors of who?
कोणाचे वकील?
Jesus Christ.
येशू ख्रिस्ताचे वकील.
King of kings and Lord of lords.
राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.
From every part of the world.
जगाच्या सर्व भागातून.
He has his witnesses.
त्याचे साक्षीदार आहेत.
We are his witnesses.
आपण त्याचे साक्षीदार आहोत.
Testify of Jesus Christ.
येशू ख्रिस्ताचे साक्ष द्यावे म्हणून.
Let's pray.
म्हणून प्रार्थना करू.
Father, we give thanks to you.
पित्या, आम्ही तुला आभार तुझे आभार मानतो.
Praise you, Lord, for you are good and worthy.
तुझी स्तुती करतो की तू स्तुतीला योग्य आहेस.
You love us with an everlasting love.
तू आम्हाला कधी न संपणाऱ्या प्रेमाने तू आमच्यावर प्रेम केलेलं आहेस.
We pray for boldness, Lord.
आम्ही धाडसासाठी प्रार्थना करतो.
Would you give us the boldness to preach the gospel?
तू आम्हाला बोलण्याचं धाडस द्यावंस की ज्यामुळे आम्ही विषयी सांगावं.
Even in the face of opposition.
समोर विरोध असून देखील.
Even in the face of great persecution.
छळाला तोंड देऊन देखील.
Fill us with a passion for Jesus Christ.
येशू ख्रिस्ताविषयी तू आम्हाला अतिशय कळकळ दे.
Knowing this, that the word of God is not bound.
हे लक्षात ठेवून की देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही.
Lord, you're worthy of our affection.
देवा, तू आमच्या प्रेमाला पात्र आहेस.
Of our praise.
आमच्या स्तुतीला तू योग्य आहेस.
And of our lives.
आणि आमचं संबंध जीवन हे तुला वाहून टाकायला तू योग्य आहेस.
Help us to trust you as our sovereign Lord.
आमचा सार्वभौम देव म्हणून तू आम्हाला विश्वास ठेवायला मदत कर.
Knowing that everything you do is right.
हे स्मरणात ठेवून की जे काही तू करतोस ते सर्व चांगलं आहे.
Everything you do is good.
जे काही करतोस ते चांगलं आहे.
Pray all of this in Jesus' name.
सर्व आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो.
Amen. I want to leave you with this doxology from Jude. The last two verses.
यहुदाच्या पत्रात जी प्रार्थना केलेली आहे ती आपण पाहूया. शेवटची दोन वचन.
And let me just real quick say, it is such a blessing as Mike has been teaching, and he asks for, what does the scripture say here? And I see all of you responding back, and I commend you. You know the word, and you're learning more of scripture. I love that. It's a joy to see, and it's a joy to see your passion for Christ. Let's read. Now to him who is able to keep you from stumbling and to make you stand in the presence of his glory, blameless with great joy, to the only God, our Savior, through Jesus Christ our Lord, be glory, majesty, dominion, and authority before all time, now and forever. Amen.
तू मास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव महिमा पराक्रम व अधिकार ते युगारंभापूर्वी आता व युगानुयुग आहेत. आमेन.